हॅलो फ्रेंड्स, मी आकाश कोठारिया तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरूण हा चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे. तर दोस्तो हो, पांघरूण एक विलक्षण प्रेम कहाणी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नायक व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. पांघरूण हा चित्रपट बाबा बोरकर यांच्या कादंबरीवर आधारित असून या चित्रपटात मराठी रंगभूमीवरील अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. मित्रांनो, पांघरूण हा चित्रपट आपल्याला 19व्या शतकाच्या सुरुवातीला नेतो, जेव्हा नुकतंच विधवा स्त्रियांना दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली गेली होती. तसेच पांघरूण हा चित्रपट आपल्याला नयनरम्य कोकण व गोव्याचे आणि तिथल्या हिरवळीचे दर्शन घडवतो. या चित्रपटात अमोल बावडेकर यांनी नायकाची म्हणजेच अंतू भटजीची भूमिका साकारली आहे. अंतू भटजी यांची बायको जानकी अचानक वारते. अंतू भटजींना जानकीपासून 2 लहान मुली असतात. अंतू भटजींच्या घराशेजारी राधाक्का नावाची एक विधवा महिला राहत असते. अंतू भटजींची बायको वारल्यानंतर राधाक्काच अंतू भटजींच्या मुलीचा सांभाळ करते व राधाक्काची जराशी वेडसर मुलगी कुंदन अंतू भटजींच्या दोन्ही मुलींची चांगली मैत्रीण असते. अंतू भटजी हे अत्यंत विद्वान असतात. पंचकृषीत त्यांचं नाव लौकिक असतं. जवळपासच्या अनेक गावांमधून त्यांना कीर्तनासाठी बोलावणी येत असते. कीर्तनकार अशी ख्याती असल्याने कीर्तन करणे हेच त्यांचं काम असतं. कामाची धावपळ वाढल्याने त्यांना मुलींकडे लक्ष देणं जड जाऊ लागले. म्हणूनच अंतू भटजींचे मित्र अंतू भटजींना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देतात, जेणेकरून मुली व घराचा व्यवस्थित सांभाळ होईल. सुरुवातीला अंतू भटजींना हा सल्ला म्हणजे मूर्खपणा वाटतो, परंतु राधाक्का जेव्हा या सल्ल्याला पाठिंबा देते तेव्हा अंतू भटजी राजी होतात. राधाक्काला खूप वाटत असतं की अंतू भटजी सोबत कुंदनचा विवाह व्हावा, कारण कुंदनला अंतू भटजी खूप आवडत असतात. परंतु अंतू भटजींचा कुंदन सोबत लग्न करण्यास नकार असतो. गोव्यातील एका 14 वर्षीय विधवा मुलीसोबत म्हणजेच लक्ष्मीसोबत अंतू भटजींचा विवाह होतो. खरं तर आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या अंतू भटजींसोबत लग्न करण्यात लक्ष्मीला जराही रस नसतो, परंतु त्या काळात मुलींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या पदरात पडलं नव्हतं. घरातील थोर मंडळी सांगतील त्या मुलाशीच मुलींना विवाह करावा लागायचा. त्यामुळे वडिलांच्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या मनाची तयारी करत लक्ष्मीने अंतू भटजींसोबत विवाहाला होकार कळवला होता. या दोघांच्या विवाहानंतर कथेत एक ट्विस्ट येतो. अंतू भटजी व लक्ष्मी यांचं लग्न झालं हे कळताच राधाक्काची मुलगी कुंदन जग सोडून निघून जाते, कारण तिचं अंतू भटजींवर प्रेम जडलेलं असतं. जसजसे दिवस सरतात तसतशी लक्ष्मी घरात रुळते, घराचा व मुलींचा व्यवस्थित सांभाळ करते. परंतु अंतू भटजी अजून सुद्धा पहिल्या बायकोच्या आठवणींमधून बाहेर आलेले नसतात. त्यामुळे लग्न झाल्यापासून अंतू भटजींनी लक्ष्मीला साधा स्पर्श सुद्धा केलेला नसतो. इकडे लक्ष्मी त्यांच्या स्पर्शासाठी व्याकुळ झालेली असते. तिला त्यांचा स्पर्श हवा हवासा असतो. आणि कथेत पुन्हा एक ट्विस्ट येतो. याच काळात लक्ष्मी व माधव, जो की लक्ष्मीच्याच वयाचा अंतू भटजींचा शिष्य असतो, त्या दोघांमध्ये आकर्षण निर्माण होतं व पुढे कथेला एक वेगळं वळण येतं. आता हा आलेला टर्न कथेला नेमकं कुठे नेऊन पोचवतो हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला पांघरूण हा चित्रपट बघावा लागेल. एकूणच महेश सरांचं दिग्दर्शन अप्रतिम झालेलं असून प्रत्येक पात्राने आपापली भूमिका चोखपणे निभावली आहे. सुरुवातीला जरी चित्रपट संत वाटला तरी जसजशी कथा पुढे सरकते तसतशी कथा आपल्याला तिच्याभोवती बांधून ठेवते आणि पुढे काय होईल हा सतत चटका लावते. दिग्दर्शन व भूमिका यांशिवाय या चित्रपटातील गाणे सुद्धा अप्रतिम आहेत. सध्या ही अनोखी गाठ व सतरंगी झाला रे या 2 गाण्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी वैभव जोशी यांनी या चित्रपटातील काही गाणी लिहिली आहेत. तर यांपैकी काही गाण्यांना सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच इंडियन आयडल फेम पवनदीप राजन, केतकी माटेगावकर, आनंदी जोशी यांसारख्या गायकांनी पार्श्वगायन केले आहे. त्याचबरोबर ट्विस्ट अँड टर्न घेत आलेल्या कथेतून पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्याही काही शारीरिक गरजा असतात हा मुद्दा दिग्दर्शकाने अचूक पद्धतीने या चित्रपटात मांडला आहे व रसिक प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचला देखील आहे. तर यारो हो, पांघरूण हा क्लासिक मराठी चित्रपट नक्की पहा. मला तर खूप आवडला, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. धन्यवाद, शुक्रिया, आभार अँड थँक्यू फ्रेंड्स. बाय, टेक केअर अँड स्टे सेफ. हम है राही पॉडकास्ट के, फिर मिलेंगे सुनते सुनते. बाय, टेक केयर.